नमस्कार. आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या बातमीपत्रात मी राजश्री पोहेकर आपलं स्वागत करते. 18व्या ब्रिक्स शिखर परिषदेला आजपासून नवी दिल्लीत प्रारंभ होत आहे. भारताच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या या परिषदेत सहभागी होण्यासाठी सदस्य देशांसह अन्य निमंत्रित देशांचे नेते नवी दिल्लीत दाखल झाले आहेत. इराण, मलेशिया, अबुधाबी, इजिप्त, नायजेरिया, इथिओपिया या देशांच्या नेत्यांचं काल नवी दिल्लीत आगमन झालं. संयुक्त राष्ट्रांचे सरचिटणीस अँटोनियो गुटेरेस हे देखील ब्रिक्स परिषदेत सहभागी होण्यासाठी भारतात आले आहेत. दरम्यान ब्रिक्स परिषदेच्या निमित्तानं भारतात आलेले रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांच्याशी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी द्विपक्षीय चर्चा केली. पश्चिम आशिया आणि काळ्या समुद्रातल्या संघर्षासह विविध मुद्द्यांवर दोन्ही नेत्यांनी यावेळी चर्चा केली. बीड जिल्ह्यातल्या माजलगाव धरणाची उंची वाढवण्याच्या प्रस्तावामुळे बाधित होणाऱ्या शेतकऱ्यांच्या प्रश्नावर चौकशी करून अहवाल सादर करण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जलसंपदा विभागाला दिले आहेत. आयुष्मान भारत मिशन महाराष्ट्रचे प्रमुख डॉ ओम प्रकाश शेटे यांनी नागपूर इथं मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन युवा शेतकरी संघर्ष समितीच्या मागण्यांचं निवेदन दिलं. 1986 पासून धरणामुळे शेतकऱ्यांचं नुकसान होत असून 22 ग्रामपंचायतींनी उंची वाढवण्यास विरोध करणारे ठराव दिल्याचं त्यांनी सांगितलं. गाळ काढणे किंवा बॅरेजेस उभारणे असे पर्याय उपलब्ध असल्याची भूमिका त्यांनी मांडली. अतिरिक्त जमीन पाण्याखाली गेल्यास योग्य नुकसान भरपाई मिळवून देण्यासाठी पाठपुराव करण्याचं आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिलं आहे. तसंच येत्या 17 सप्टेंबरला होणारं जलसमाधी आंदोलन मागे घेण्याचं आवाहनही मुख्यमंत्र्यांनी केलं आहे. प्रदेश काँग्रेसचे माजी प्रवक्ते आणि राज्य नियोजन महामंडळाचे माजी अध्यक्ष डॉ रत्नाकर महाजन यांचं आज सकाळी निधन झालं. ते 80 वर्षांचे होते. गेल्या काही दिवसांपासून ते आजारी होते. त्यांच्या निधनानं पुरोगामी विचारांच्या चळवळीतील एक अभ्यासू, लढवय्या आणि वैचारिक नेतृत्व हरपल्याची भावना व्यक्त होत आहे. मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी आज अंतरवाली इथं येण्याचं आवाहन मराठा समाज बांधवांना केलं आहे. पुढील आंदोलनाची दिशा तसंच मुंबईकडे मोर्चा नेण्याबाबत आज निर्णय होण्याची शक्यता आहे. दरम्यान जरांगे यांच्या मुंबईतल्या प्रस्तावित मोर्चाबाबत कोणताही आदेश द्यायला मुंबई उच्च न्यायालयानं काल नकार दिला. दरम्यान राष्ट्रीय मराठा पक्षानं मराठा आरक्षणाला पाठिंबा दर्शवला आहे. मराठी शाळांना 100% अनुदान देऊन बंद शाळा पूर्ववत चालू कराव्यात यासह अन्य काही मागण्या शासनाकडे केल्या असल्याचं पक्षाचे अध्यक्ष अंकुश होणाळीकर यांनी सांगितलं. बीड शहरात वीज देखभाल कामामुळे 4 दिवस काही भागातील वीज पुरवठा बंद राहणार आहे. आज आणि उद्या तसंच 16 आणि 20 सप्टेंबर रोजी दुपारी 12 ते 3 यावेळेत वीज खंडित राहील. दुरुस्ती आणि देखभालीची कामं नियोजित वेळेत पूर्ण करण्यासाठी नागरिकांनी महावितरणला सहकार्य करावं असं आवाहन महावितरण मंडळ कार्यालयाच्या वतीनं करण्यात आलं आहे. दुभंगलेले ओठ आणि टाळू या जन्मजात विकारानं ग्रस्त बालकांवर आता दर्जेदार तसंच सर्वसमावेशक उपचार मोफत उपलब्ध होणार आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पुढाकाराने राष्ट्रीय आरोग्य अभियान महाराष्ट्र, बजाज फायनान्स आणि स्माईल ट्रेन इंडिया यांच्यात सामंजस्य करार करण्यात आला आहे. हा करार 3 वर्षांसाठी लागू राहणार आहे. या सामंजस्य कराराद्वारे राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रमांतर्गत गरजू बालकांना जिल्हा नोडल अधिकाऱ्यांच्या औपचारिक संदर्भ पत्राद्वारे स्माईल ट्रेन इंडियाच्या मान्यताप्राप्त रुग्णालयांमध्ये उपचारासाठी पाठवण्यात येईल. राज्यातील 15 मान्यताप्राप्त रुग्णालयात या व्याधीवर उपचार उपलब्ध होतील असं याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे. संघ लोकसेवा आयोगाच्या वतीने राष्ट्रीय संरक्षण तसंच नौसेना अकादमी परीक्षा आणि संयुक्त संरक्षण सेवा CDS परीक्षा 2026 उद्या 13 तारखेला छत्रपती संभाजीनगरच्या जिल्हा केंद्रावर आयोजित करण्यात आली आहे. या परीक्षेसाठी एकूण 13 परीक्षा उपकेंद्रांवर 4112 उमेदवारांना प्रवेश देण्यात आला आहे अशी माहिती जिल्हा प्रशासनानं दिली आहे. राष्ट्रीय संरक्षण आणि नौसेना अकादमी परीक्षा शहरातील एकूण 11 शाळा आणि महाविद्यालयांमध्ये 2 सत्रात होणार आहे. शेतकऱ्यांची सोय तसंच प्रवाशांची वाढती मागणी लक्षात घेऊन मध्य रेल्वेनं नाशिक जिल्ह्यातील देवळाली ते दानापूर दरम्यान धावणाऱ्या शेतकरी समृद्धी अनारक्षित विशेष रेल्वे सेवेची मुदत 1 महिन्यानं वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. देवळाली दानापूर अनारक्षित विशेष रेल्वे आज 12 सप्टेंबर ते 19 ऑक्टोबरपर्यंत विस्तारित करण्यात आली आहे. तर दानापूर मनमाड अनारक्षित विशेष रेल्वे परवा 14 सप्टेंबर ते 21 ऑक्टोबरपर्यंत विस्तारित करण्यात आली आहे. या विशेष रेल्वेच्या वेळापत्रकात थांब्यात आणि रचनेत कोणताही बदल करण्यात आलेला नाही अशी माहिती रेल्वे सूत्रांनी दिली. महिलांच्या ज्युनियर आशिया कप हॉकी स्पर्धेच्या उपांत्य फेरीत आज भारताचा सामना दक्षिण कोरियाबरोबर सुरू आहे. चीनमधील मोकी इथं हा सामना सुरू आहे. दरम्यान या स्पर्धेत भारतीय मुलांच्या संघानं अंतिम सामन्यात प्रवेश केला. काल झालेल्या उपांत्य सामन्यात त्यांनी मलेशियाचा 3-1 पराभव केला. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं.